Buzz.com. महायुद्ध कर्ण भाग 8 कवच कुंडल तान. नेहमीप्रमाणे मी प्रातकाली सूर्योपासनेसाठी गंगातीरी गेलो होतो. माझ्या आयुष्यातील ही एकच अशी गोष्ट होती जी केल्यावर मला मनशांती मिळे. ना भूतकाळाचं ओझ, ना भविष्याची चिंता. मी सूर्योपासना संपवली, मागे न वळता विचारले, कोणी याचक आहे का जो माझ्याकडून दान स्वीकारेल? माझ्या प्रश्नाला उत्तर दाखल मागून आवाज आला, आहे पुत्र कर्ण, मी तुझ्याकडून दान मागायला आले आहे. मी मागे वळून पाहिलं आणि आश्चर्यानं म्हणालो, राजमाता कुंती, तुम्ही माझ्याकडून दान प्राप्त करायला आला आहात? ज्यांच्या पायाशी सगळी सुख लुळण घेत आहेत, ज्या 5-5 समर्थ पुत्रांची माता आहेत, त्यांना मी एक सूत पुत्र काय दान देणार? करणा असं नको म्हणू, खूप साहस करून आले आहे मी तुला भेटायला, तुला माझ्या बरोबर न्यायला. मग काय म्हणू राजमाता, ज्याला जन्मतःच तुम्ही गंगेच्या पाण्यात सोडून दिलत, तुमच्या प्रतिष्ठेकरता ज्याला तुम्ही जीवनभर संघर्ष आणि अपमानित उपेक्षित आयुष्य दिलत, त्याची आज इतक्या वर्षांनी कशी आणि का आठवण झाली तुम्हाला? कर्णा, असा एक तरी दिवस असू शकतो का की आईला तिच्या मुलांची आठवण येणार नाही? 5 पुत्रांची माता असले तरी नेहमीच माझं मन तुझ्यासाठी आक्रंदत राहिलं आहे. मी बालिका होते रे, अजाणतेपणाने माझ्याकडून चूक घडली. माझ्या एका चुकीच्या निर्णयाचा काय परिणाम होईल हे कळतही नव्हतं तेव्हा. राजमाता, तुमचा चुकीचा परिणाम साक्षात समोर उभा आहे तुमच्या. माझं संपूर्ण जीवन आहे तुमच्या चुकीचा परिणाम. कर्णा, मला माझी ही चूक सुधारावायची आहे. चल माझ्या बरोबर चल कर्णा. पांडव तुझा ज्येष्ठ भ्राता म्हणून स्वीकार करतील, इंद्रप्रस्थाच्या राजगादीवर तुला बसवतील. राजमाता, राज्य नको होतं मला कधीच. अंगराज झालो तेव्हाही नको होतं आणि आत्ताही नको आहे. फक्त सन्मान स्नेह हवा होता जो दुर्योधनानं दिला. आणि तुम्हाला चूक सुधारायची होती ना, मग तेव्हा का मौन धारण केलत जेव्हा शस्त्र स्पर्धेत सगळे सूतपुत्र म्हणून माझा अपमान करत होते? तेव्हा जर तुम्ही मला स्वीकारलं असतं तर आज मी माझ्या भावांविरुद्ध उभा राहिलो नसतो. खरंच खूप उशीर केला तुम्ही राजमाता, खूप उशीर. कर्णा, तुझे बोलतो आहेस ते मान्य आहे मला, पण स्वतःच्या पुत्रांना एकमेकांचे प्राण घेताना कसं बघू शकणार आहे मी? चूक झाल्यानंतर त्याच्या परिणामांपासून पळण्यात काय अर्थ आहे राजमाता? राजमाता कुंती डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत मला विनवत म्हणाल्या, तू पांडवांना सहाय्य करू शकत नाहीस, पण दुर्योधनाच्या बाजूनेही या युद्धात भाग घेऊ नकोस. नाही राजमाता, दुर्योधनाचा ऋणी आहे मी, संकटकात त्याची साथ नाही सोडू शकत. राजमाता काकुळतेनं म्हणाल्या, कर्णा, दुर्योधनानं सतत फक्त अधर्म केलाय रे, तू त्याच्या बाजूनं का उभा आहेस? मी त्वेषानं उद्गारलो, कारण जेव्हा समाजानं माझ्या जातीवरून माझा अपमान केला होता तेव्हा सभेतील श्रेष्ठ व्यक्तींनीच काय, मला जन्म देणाऱ्या मातेनंही मला नाकारलं होतं. तेव्हा एकट्या दुर्योधनानं माझ्या जातीपातीचा विचार न करता मला सन्मान दिला होता. त्याच्या ह्या एका धर्मासाठी माझं जीवन मी स्वतः त्याला समर्पित आहे. राजमाता कुंतीनं थरथरत्या आवाजात प्रश्न विचारला, कर्णा, अजाणतेपणी माझ्याकडून झालेल्या चुकीचा इतका भयंकर परिणाम भोगावा लागेल मला? मी थकल्या स्वरात म्हणालो, हो राजमाता, तुम्हालाही आणि मलाही. एक विनंती आहे, पांडवांना यातलं काहीही सांगू नका, त्यांच्या मनात धर्म आहे. ज्या क्षणी त्यांना कळेल मी त्यांचा ज्येष्ठ भ्राता आहे त्या क्षणी ते समर्पण करतील, आणि मी दुर्योधनाला समर्पण करेल. तेव्हा नियतीच्या ह्या रहस्याला रहस्यच राहू देत. राजमाता कुंती अश्रू ढाळीत तशाच उभ्या होत्या. मी खाली वाकून राजमाता कुंतींच्या पायाला स्पर्श करून म्हणालो, राजमाता, तुम्ही माझ्याकडून दान प्राप्त करण्यासाठी आला होतात ना? मी दान देतो तुम्हाला. आजवर कोणाही याचकाला मी रिकाम्या हाती पाठवलं नाही. तुम्ही तर जन्म दिलाय मला. राजमाता तुम्हाला संपूर्ण विश्व 5 समर्थ पुत्रांची माता म्हणून ओळखत ना? मग अर्जुन सोडून तुमच्या अन्य 4 पुत्रांचा वध करणार नाही मी. फक्त अर्जुन आणि मी एकमेकांविरुद्ध युद्ध करू. युद्धामध्ये अर्जुनानं माझा किंवा मी अर्जुनाचा वध केला तरी तुमचे 5 पुत्र जिवंत राहतील. युद्धानंतरही हेच सत्य कायम राहील. इतकं बोलून मी तिथून निघालो. कृष्ण शिष्टाई विफल ठरल्यानं युद्ध अटळ होत. पांडवांनी युद्धाची स्थिती आणि स्थान निश्चित केलं होतं. कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या धर्मयुद्धासाठी कुरुक्षेत्र हे स्थान निश्चित केलं होतं. दोन्ही पक्षांची प्रचंड सेना कुरुक्षेत्रामध्ये दाखल झाली होती. आजपासून 2 दिवसांनी महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं. युद्धाचे नियम निश्चित करणारी सभा संपली होती. मी दुर्योधनाबरोबर युद्धनीतीची चर्चा करण्यात गढून गेलो होतो. आमची चर्चा संपवून रात्री उशिरा मी माझ्या शिबिराकडे परतलो. दिवसभराच्या प्रवासानं युद्धाच्या तयारीनं थकल्यानं मी लगेच झोपी गेलो. किती वेळ झाला माहीत नाही, पण अचानक माझ्या शिबिरात तेजस्वी प्रकाश पसरल्याची जाणीव होऊन मी डोळे उघडले तर साक्षात भगवान सूर्यनारायण माझे पिता माझ्या समोर उभे होते. मी उठून त्यांना अभिवादन केलं. प्रणाम भगवान सूर्यनारायण, कल्याण असो कर्णा. मी त्यांना हात जोडून म्हणालो, भगवान इतकी वर्ष तुमची साधना केली पण कधी वाटलं नव्हतं तुमचं हे तेज मी इतक्या जवळून पाहू शकेन. धन्य झालो मी तुमचं हे रूप बघून. कर्णा, तुझ्या साधनेनं तू मला प्रसन्न केलं आहेस. तू माझा अंश आहेस. कधी ना कधी आपली भेट होणारच होती, पण आज मी इथे तुला हे सांगायला आलो आहे की तू उद्यापासून दान करणं थांबव. सूर्यदेव, मी तुमचा आदर करतो परंतु क्षमा असावी. दान देण्याचं व्रत मी आयुष्यभर पाळत आलो आहे. मी दान देणं नाही थांबवू शकत, पण तुम्ही मला दान करू नको असं का सांगत आहात? कर्णा, तुझं हेच व्रत तुझ्या प्राणावर पेटू शकतं. म्हणूनच तुझा पिता म्हणून तुला सावध करतोय मी. उद्या प्रातःकाळी जेव्हा तू दान देण्यासाठी गंगेच्या तीरी उभा असशील तेव्हा भगवान इंद्र एका ब्राह्मणाच्या रूपात तुझ्याकडे दान मागायला येतील. तुझी कवच कुंडल दान म्हणून मागतील. मी आश्चर्यानं उद्गारलो, भगवान इंद्र माझी कवच कुंडल दान म्हणून मागायला येतील? हो कर्णा, जसा तू सूर्यपुत्र आहेस तसाच अर्जुन इंद्रपुत्र आहे. तू ह्या युद्धात पांडवा विरुद्ध उभा आहेस. पुत्र प्रेमापोटी स्वतःच्या पुत्राचं संरक्षण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे, तसाच प्रयत्न इंद्रदेवही करणार तुझी कवच कुंडल दान मागून. म्हणूनच तू दान देऊ नकोस इथून पुढे. मी हात जोडून सूर्यदेवांना म्हणालो, तुम्ही येथे येऊन मला सावध केलं त्यासाठी धन्यवाद, परंतु स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मी अधर्म नाही करू शकत. दान करणं माझ्या आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग आहे, माझ्या चारित्र्याची संपन्नता आहे. म्हणूनच प्राणांची पर्वा करून मी हा संकल्प नाही मोडू शकणार. कर्णा, इंद्रदेव तुझ्या ह्याच संकल्पाचा शस्त्र म्हणून उपयोग करतील. अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी तुझा संकल्प तुझी मर्यादा होऊ देऊ नकोस. माझ्या सामर्थ्याचा विद्येचा उपयोग करून मी अर्जुनाला सहज पराजित करू शकतो कुठल्याही दिव्य कवचाशिवाय. भगवान, मी कधीच याचक कोण आहे हे बघून दान दिलं नाही. तेव्हा उद्या इंद्रदेव स्वतः माझ्या समोर याचक म्हणून आले तर त्यांना स्वतःची कवच कुंडल दान म्हणून देण्यात मला अभिमानच वाटेल. धन्य आहेस तू कर्णा, तुझ्यासारखा दानवीर पुत्र मला लाभला हे भाग्य आहे माझं. विजयी हो. मला आशीर्वाद देऊन सूर्यदेव अदृश्य झाले. सूर्यदेवांनी सांगितलेल्या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नव्हता. मला हे सारं स्वप्नवतच वाटत होत. मी नुसताच पडून राहिलो, पण काही केल्या झोप येईना. बाहेर नुकतंच फटफटू लागलं होतं. मी शिबिरातून बाहेर पडून स्नानासाठी निघालो. स्नान सूर्योपासना करून मी दान देण्यासाठी सज्ज झालो. नेहमीप्रमाणे मागे न वळता विचारले, कोणी याचक आहे का जो माझ्याकडून दान प्राप्त करू इच्छितो? आहे वत्स, मागून आवाज आला. म्हणून मी वळून पाहिले तर एक वृद्ध साधू उभे होते. मी त्यांना दान मागण्याची विनंती केली. वत्स, तुला मला काही दान देण्याची इच्छा असल्यास तुझी ही दिव्य कवच कुंडल मला काढून दे. अचानक मला सूर्यदेवांचे शब्द आठवू लागले. मी त्या साधूंना वंदन करून म्हणालो, तुम्ही जे दान म्हणून मागत आहात ते अवघड आहे, परंतु अशक्य नाही. मी दान देतो तुम्हाला, पण माझी एक विनंती आहे. तुम्ही तुमच्या मूळ रूपात मला दर्शन द्यावे, देवराज इंद्र. त्या वृद्ध साधून आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं आणि ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले. मी देवराज इंद्रांच्या तेजस्वी रूपाकडे पाहून भारून गेलो. मी इंद्रदेवांना नमस्कार करून माझ्याजवळ असलेल्या कटारीनं कानातली कुंडलं कापायला सुरुवात केली. मी दोन्ही कुंडलं काढून भगवान इंद्रांच्या हातात ठेवली. माझ्या कानातून रक्त वाहू लागलं होतं. त्याचे ओघळ माझ्या कानावरून माझ्या खांद्यावर आले होते. मी माझ्या गळ्यापासून कटारीने माझं कवच कापायला लागलो आणि क्षणार्धात माझ्या सर्वांगातून वेदनेचा आगडोंब उसळला. अमृतापासून बनलेलं माझं कवच कापताना प्रचंड वेदना जाणवत होत्या. माझ्या शरीरातून तेजाचा लोळ त्या कवचाबरोबर बाहेर पडतोय असं वाटू लागलं होतं मला. मी माझं संपूर्ण कवच कापलं. माझं शरीर रक्तानं माखलं होतं. मला अतिशय थकल्यासारखं वाटत होतं. मी थरथरत्या हातानं कवच देवेंद्राच्या हातात ठेवलं. माझी अवस्था बघून देवराज इंद्र म्हणाले, अंगराज कर्ण, आपण खरोखर धन्य आहात. अर्जुनाच्या संरक्षणासाठी नाही तर देवाच्या अंशानं मानवांच्या युद्धात सहभागी होऊ नये म्हणून मी हे दान मागितलं. परंतु आपण एका क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या शरीराचा एक भाग मला दान म्हणून दिलात. धन्य आहात तुम्ही. आपल्या इतका मोठा दानवीर संपूर्ण विश्वात नाही. तुम्ही मला प्रसन्न केलंय अंगराज. तुम्हाला पाहिजे तो वर मागा. मी हात जोडून इंद्रदेवांना म्हणालो, क्षमा असावी, पण मी वर मागू शकत नाही. मी कवच कुंडला दान दिली आहेत, त्यांचा व्यापार नाही केलाय. मी निस्वार्थ मनानं केलेल्या दानाला आपण मला वर मागायला सांगून कलंकित करू नये. अंगराज, जेव्हा भगवान इंद्र दर्शन देतात तेव्हा रिकाम्या हाती पाठवत नाहीत. वर मागा. व्यवहार नाही, हा अधिकार आहे तुमचा. वर मागा. भगवान इंद्र, वर देण्याची इच्छा असेल तर मला असं एक अमोघ अस्त्र द्या जे ज्या व्यक्तीचं नाव घेऊन सोडल्यास त्याचा वध करील. तथास्तु अंगराज. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही ह्या अस्त्राचा प्रयोग एकदाच करू शकता, तेही शत्रू जेव्हा तुमच्या समोर उभा असेल तेव्हा. मला देवराज इंद्राकडून शक्ती अस्त्र प्राप्त झालं होतं. युद्धात मी त्याचा वापर अर्जुनाचा वध करण्यासाठी करणार होतो. माझ्या शरीरातून अजूनही रक्त वाहत होत. माझी कवच कुंडल नाही तर माझं अभेद्य असणारं कातड मी काढून दिलं होतं. माझी ही बिकट अवस्था पाहून सूर्यदेव प्रकट झाले. त्यांनी मला वर दिला आणि माझ्या शरीरावर अचानक तेजस्वी कातड दिसू लागलं पूर्वीसारखं. फक्त अंतर एवढंच होतं, आता माझ्या शरीरावर कवच कुंडल नव्हती.